வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யயே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய. பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. ஹரி ஹரி ஹரி. ஸ்ரீ குருன்சே மன ஜயா தேயில அவதான தோ மீ புடா ஹோயின சமத்காரு தயா ஸ்ரவணாச்சே அங்கணி ஹோயில சப்தாஞ்சியா அவுக்ஷோஹிணி ஸ்பர்ஷ ஹோயின கசணி அங்காச்சியா. ஸ்ரீ குருன்சே டோழே அவலோகனே ஸ்னேஹாழே பஹாதி தியே சகழே ஹோயின ரூபே. ரசனே ஜோஜோ ருச்சேல தோ ரசூமியா ஹோய் ஜெயில கந்தரூபே கிஜேல கிராண சேவா எவம் பாஹ்ய மனோகத ஸ்ரீ குரு சேவா சமஸ்த வேட்டாழின வஸ்து ஜாத ஹோனியா. இப்பர்யந்த அப்ல மாக்ச வேல ஜாலேல ஹோத. பிரத்யக்ஷ பாஹ்ய சேவா देहाचा इंद्रियांच्या अंगानी कशी करेन याचा संकल्प केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज श्री गुरुंचं मन ज्या ज्या ठिकाणी अवधान देतं त्या त्या ठिकाणी मी असेन असा संकल्प करतात. சத்குருன்சு மன் தியானாச்சா ठिकाणी असेल साधनेच्या ठिकाणी असेल तर मी साधना होऊन राहील. माझेही मन साधनेच्या ठिकाणी असेल. சத்குருன்சு மன் भक्तीच्या भावनेपशी असेल माझे मन भक्ती भावनेपशी असेल एवढंच नाही मीच ती भक्ती भावना होईल. சத்குருன்சு மன் உபனிஷதாச்சா ठिकाणी घोटाळत असेल तर உபனிஷதாச்சா அர்த்த மீ होऊन राहीन. சத்குருன்சு மன் ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी मी मी असेल ते मी होऊन राहीन हा संकल्प आहे. संकल्प देखील करता यायला पाहिजे. याचं कारण कधी कधी हे संकल्प एवढे मोठे जड बोजड असे वाटतात की आपल्याला हे अशक्य आहे असं वाटेल. जर सद्गुरूंचं मन महावाक्याच्या ठिकाणी रमलेलं असेल तर महावाक्याचा इत्यतर्थ मी होईन मी असेल. आपल्याला असं वाटतं तर मी रोज प्रयत्न करणारा साधक रड्या मन आवरत नाही सांसारिक गोष्टींनी दुःखी होणारा सांसारिक सुखांनी सुख मानणारा मी उपनिषदांचा अर्थ किंवा मी महावाक्याचा इत्यतर्थ ते मी कसा होऊ शकेन. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की व्हा. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मी होईन. जर सद्गुरूंचं मन पांडुरंगाच्या तिथं रमलेलं असेल तर पांडुरंगाचा भाव त्या ठिकाणी मी असेन मी दिसेन मी तिथं वस्तीकर होऊन राहील. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती ते दिव्य तेज मी होईन. सद्गुरूंचं मन जिथं जिथं अवधान देईन ते मी होईन, ही विचारांची फार मोठी झेप आहे. तया श्रवणाचे अंगणी होईन शब्दांची आ औक्षोहिणी. सद्गुरूंच्या श्रवणाच्या अंगणामध्ये जे जे शब्द येतील ते औक्षोहिणी शब्द मी होऊन राहीन. स्वामीजी असं म्हणायचे की केरोसिन, घासलेट, पेट्रोल, बंदूक, बॉम्ब असे शब्द सद्गुरूंच्या श्रवणाच्या अंगणामध्ये येऊन खेळणार नाहीत. टर्पेंटाईल, जे सद्गुरूंच्या श्रवणाच्या अंगणामध्ये येऊन खेळतील असे शब्द मी असेल. आणि सद्गुरूंचे डोळे स्पर्श होईन घसणी अंगाची या. सद्गुरूंचं अंग जिथं जिथं त्यांचं घसणी म्हणजे स्पर्श करेल, त्या घसणीतून जे सुख त्यांना मिळेल ते सुख मी होईन. ते ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपाशी जातील, समाधीला आलिंगन देतील, त्या आलिंगनाने त्या स्पर्शाने त्यांना सुख होईल, त्या सुखाच्या ठिकाणी मी असेल. ते डोकं ठेवतील समाधीवर आणि ज्ञानेश्वर महाराजांची आणि आपली भेट झाली अशी भावना धरतील, त्यांना सुख होईल, त्या स्पर्श सुखाच्या ठिकाणी मी असेल. असे अनेक स्पर्श. श्री गुरूंचे डोळे अवलोकने स्नेहाळे, पाहाती तिये सकळे होईन रूपे. खरं म्हणजे हे झालेलं आहे. मी परत सांगायला लागलो तर मागच्या वेळेला सांगितलं त्याच्यापेक्षा थोडं अजून निराळं निरूपण तुमच्या समोर येईल. पण हा विषयच असा आहे. सद्गुरूंच्या डोळे स्नेहपूर्ण अवलोकन जिथं जिथं करतील, सर्वसाधारणपणे त्यांचे डोळे स्नेहपूर्ण अवलोकन सर्वच ठिकाणी करतील. त्यांची दृष्टी ज्याच्या ठिकाणी जाईल त्याला सुख होईल. पण निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना जेव्हा निहाळतात आणि निवृत्तीनाथ इतर जगत पाहतात तेव्हा निवृत्तीनाथांच्या डोळ्यामध्ये ज्ञानदेवांना पाहत असताना अधिक स्नेह निर्माण होईल. सत्शिष्याला पाहत असताना सद्गुरूंच्या दृष्टीमध्ये अधिक स्नेह निर्माण होईल. जे स्नेह निर्माण होईल ते मी असेल. सद्गुरूंची आणि दुसऱ्या महापुरुषाची भेट झाली, ते एकमेकांना एकत्वानी पाहतील, स्नेहानी पाहतील आणि एकत्वानी पाहतील. त्या एकत्वाच्या स्नेहाच्या ठिकाणी मी असेन याचे बरेच अर्थ काढता येतील आणि काढावेत असं मी म्हणेन. म्हणूनच मी म्हटलं की आता मी जर या ओव्यांवर निरूपण करायला लागलो तर अजून अर्थ सांगूही शकेन. ती रसने जो जो रसू जो जो रुचेल तो रसू म्या होईजेल. त्यांच्या रसनेला जो जो रस रुचतो तो रस मी होईन. रसना दोन काम करते, एक म्हणजे खाण्याचं काम करते आणि तिलाच जीभ असं म्हणतात, ती बोलण्याचंही काम करते. आणि बोलण्याचं काम करत असताना सद्गुरूंच्या आवडीचा जो रसविषय असेल तो रसविषय मी होईन. सद्गुरूंच्या ज्या आवडी असतील ते आपल्या सद्गुरूंबद्दल बोलतील, ते श्रीकृष्णाबद्दल बोलतील, ते श्री रामचंद्रांबद्दल बोलतील, त्यांच्या मुखातून भगवद्गीता उपनिषदांच्या ऋचा असे विषय असतील, त्यांना रुचणारे जे विषय त्यांच्या जिभेवर असतील, तर ते विषय तो रस मी होईन। गंध रूपे किजेल घ्राण सेवा। पूजा करताना मला लहानपणी फार मोठं आश्चर्य वाटायचं की गुरुजी गणपती बसवण्याच्या वेळेला गुरुजी पूजा करायला पूजा सांगायला यायचे, तेव्हा आदल्या दिवसाचं जे निर्माल्य आहे ते म्हणायचे की ते घ्या, तुम्ही त्याचा वास घ्या आणि ते बाजूला ठेवा। मला वाटायचं निर्माल्याचा काय वास घ्यायचा आहे, पण ते जे फूल काल जे फूल होतं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा निर्माल्य झाला तो भगवंताच्या पादपद्मी झाला, तो वास घ्यायला पूजेच्या विधीमध्ये सांगितलं जातं। त्याच्यामध्ये सुगंधापेक्षा भावना जास्त महत्वाची आहे। मी गंध रूपाने घ्राण सेवा करेन, एवं बाह्य मनोगत श्री गुरु सेवा समस्त वेटाळी न वस्तु जात होऊन या। जव देह हे असेल तव वोळगी ऐसी किजेल। जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अशा प्रकारची सेवा मी करेन, मग देहांती नवल बुद्धी आहे। मग जेव्हा मी देह टाकेन तेव्हा मी कशी सेवा करेन याचाही विचार केलेला आहे। देहांती देखील माझी बुद्धी नवल काम करेल। मृत्यू उपरांत मी मागच्या वेळेला म्हटलं की शिष्याचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर देखील शिष्य सेवा करतो आहे असा शिष्य भाव धरतोय, आणि सद्गुरूंनी देह ठेवला तर देह ठेवल्यानंतर देखील सद्गुरु शिष्याला क्वचित दर्शनही देतात, प्रेरणा देतात, सद्गुरु असती हृदयात सत शिष्याते जागवित, या न्यायानी सद्गुरुच त्याचं जीवन चालवतात। शिष्याच्या देहांतानंतर देखील शिष्य सद्गुरूंच्याच अवतीभोवती असेल, जोपर्यंत तो परत देहात येत नाही एखाद्या तोपर्यंत, अशी तो भावना करतो आहे। पण त्याचा तो अर्थ जसा आहे तसा ज्ञानेश्वर महाराजांना तसाच्या तसा इथं सांगायचा नाहीये। तो तर अर्थ आहेच, तो तर त्यांचा संकल्प आहेच, पण या सगळ्याच सेवा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या संकल्पांनी रचल्या आणि मी करतो आहे असा भाव धरला, जशी पतिव्रता आहे ती वल्लभाला जसं सर्वस्व अर्पण करते तसा मी माझे सगळे गुणागुण उचिते सद्गुरूंना अर्पण करतो आहे असा संकल्प ज्ञानेश्वर महाराजांनी केला आणि त्याप्रमाणे वर्तन। त्याच्यानंतर विरहिणी जी आहे ती कशी तळमळते तसा सद्गुरूंकरता मी तळमळेन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, हाही त्यांचा संकल्पच आहे। मग गुरुकुळ आहे, त्या गुरुकुळाच्या ठिकाणी अत्यंत आवड आणि गुरुकुळातलं कोणीही भेटलं तरी जणू गुरूंची भेट झाली अशा प्रकारचा भाव, हाही संकल्पच आहे। संकल्प असला की जमतं, संकल्प नसला तर जमत नाही। मग त्याच्या पुढचा संकल्प ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला, तो संकल्प म्हणजे मी अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरुंचे रूपडे उपासी ध्यानी मोठ्या प्रेमानी श्री गुरुंच्या रूपाचं माझ्या अंतर्यामी ध्यान करेन. ते ध्यान कशा प्रकारे करेन ते जवळपास 8, 10, 12 अशी उदाहरणं देऊन ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. तो क्षीरसागर, त्याच्यावर विहार करणारे सद्गुरु विष्णू, हा सगळा संकल्प आहे, ही सगळी प्रतिभा आहे. गुरु कृपा स्नेह सलीली आपण होय मासोळी, तर कधीच तुम्हाला मासा होता येणार नाहीये. 2 मिनिटं सुद्धा पाण्यात डोकं बुडवलं कोणी तर अवघड आहे. पण मासा जसा गुरु कृपेच्या स्नेह सलीलामध्ये विहार करतो तसा गुरूंचं जे स्नेह सलील आहे त्याच्यामध्ये विहार करणारा मी मत्स्य आहे असा संकल्प करायला सांगितला. आणि त्याच्यानंतर देखील गुरूंचा जणू मी एकुलता एक शिष्य आहे अशा भावाचा संकल्पच करायला सांगितला. प्रत्यक्ष गुरूंचे पुष्कळ शिष्य आहेत. आणि असा संकल्प करता करता सगळ्या सेवा मी कशा करेन असा संकल्प करायला सांगितला. आणि असा संकल्प करत असताना जे प्रत्यक्ष सेवा करतात, एकटी व्यक्ती तर सगळं नाही करू शकत, तर त्यांच्या ठिकाणी अद्वैत भावानी आपणच आहोत, त्यांचा आपण मत्सर असूया करणार नाही असाही संकल्प त्याच्यामध्ये आला. आणि हे सगळं झाल्यानंतर जी ज्ञानेंद्रिय आहेत, 11 इंद्रिय मन, मग शब्द स्पर्श रूप रस गंध यांनी मी कशी सेवा करेन हाही संकल्पच झाला. तसाच हा संकल्प आहे की माझा देह पडला, समर्थांनी मरणाचे स्मरण असावे असं म्हटलेलं आहे. सोहम साधनेमध्ये देखील मृत्यूच्या स्मरणाखेरीज केलेली सोहम साधना तितकी कामाला येत नाही. सोहम साधना करताना आपला देह गेलेला आहे, आपल्या देहावरची आसक्ती आपण काढलेली आहे, विषयांवरची आसक्ती काढलेली आहे, प्रपंचावरची आसक्ती काढलेली आहे, असा दृढ संकल्प केल्याखेरीज ध्यानाचा, सोहम ध्यानाचा संकल्प सिद्धीला जात नाही. वर्षानुवर्ष ध्यान करून देखील तसा उपयोग होत नाही. रोज देहाचं मरण संकल्पाने ध्यानाच्या आधीच पाहावं. ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाचं वर्णन करताना देखील वैराग्याचे नि आधारे जी विषय दवडून बाहिरे, आपल्या ठिकाणी वैराग्य आलेलं आहे हा संकल्प करावा. वैराग्य जी इंद्रिय धरतात ती इंद्रिय मी नाही असा संकल्प करावा. थोडीशी शहामत धरावी आणि आपला देहच गेला असा संकल्प करावा. जर देह गेला असा संकल्प केला किंवा सुचला किंवा स्फुरला तर त्याच्यानंतर विचार उठू शकत नाही. कारण आता विचार उठेल कुठून देहच नसेल तर. मी 19-20 वर्षांचा होतो तेव्हा मी जवळून माझ्या एका नातेवाईकांचा मृत्यू पाहिला आणि वैकुंठ स्मशानभूमीमध्ये मी गेलो आणि प्रथमच मी ते सगळं अगदी जवळून पाहिलं. रात्रीची वेळ होती, घरी यायला 1 वाजला. त्या मृत्यूचं जे दुःख होतं कधी कधी असं म्हणतात की लहान आहे त्याला धक्का नको बसायला म्हणून त्याला नको तिकडे पाठवायला, पण पाठवायला हवं. जगात धक्के हे बसलेच पाहिजेत. जगातली जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती जर समजली नाही तर तो भित्रट होतो. म्हणजे मी असं पाहिलेलं आहे की 50-50 वर्षाची व्यक्ती झाली तरी देखील ते वैकुंठानं तिकडे नाही बाबा मी जात, कारण आई वडिलांनी कधी पाठवलंच नाही, धैर्यच धरायला शिकवलं नाही. अशी मंडळी आहेत की हॉस्पिटलमध्ये पेशंटला भेटायला जात नाहीत. कोणी जर गेलं तर त्यांच्या नातेवाईकांना भेटून दोन शब्द बोलायची हिंमत धरत नाहीत. माझी हिंमत नाही म्हणतात. कशी नाही हिंमत? आपल्या स्वतःला जर सतत वाचवत गेला, जगातले सगळे धक्के बसलेच पाहिजेत, धक्क्याकरता जीवन नाहीये, पण स्वाभाविक रस्त्याने जाता जाता जसे खास खळगे येतात तसं जीवन आहे. आणि ते जीवन जसं वाट्याला येईल तसे तसे आघात होत गेले तर वेळेवरही समजतं जीवन काय आहे ते. मी तसं एक प्रकारे एकाग्रतेनेही पाहत होतो हे सगळं. स्वामीजींचा अनुग्रह झालेला होता. ध्यानाला बसत होतो. नुकताच अनुग्रह झालेला होता. ध्यान चांगलं होत होत. माझ्या कुवतीप्रमाणे चांगलं ध्यान होत होत. पण मी घरी आल्यानंतर मी सतत स्वामीजींचे शब्द कानावर असल्यामुळे असा विवेक करत होतो, त्या सगळ्या क्रियांमध्ये भागही घेत होतो, मदतही करत होतो की एक दिवस आपलंही हेच होणार आहे. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. जो शोक करणार आहे तो थोडाच वाचतो, तोही जाणार आहे, तो त्या मार्गानेच निघालेला आहे. त्यामुळे मी तसं नवीनच प्रसंग असल्यामुळे एकाग्रतेने ते पाहतही होतो आणि त्याच वेळेला असा विचार करत होतो की याचा खूप इम्पॅक्ट आपल्या मनावर नको बसायला. म्हणून सोहमचं जमेल तसं अनुसंधानही ठेवत होतो, अथवा स्वामीजींची जी शिकवण आहे त्याचं स्मरण करत मी हे सगळं करत होतो. घरी आलो, सगळ्यांनी आपल्या प्रथेप्रमाणे स्नान केलं घरातल्या. थोड्या वेळ आमच्या घरातले मी, आमचे दादा आणि आई, आम्ही तिघच होतो घरात. तेव्हा थोडस बोलणं झालं, कसं आता हे किती भयंकर आहे वगैरे असं त्यांच्यामध्ये, म्हणजे मुलं लहान होती तिची, कसं होणार. आणि सगळे झोपले. मी सगळे झोपल्यावर एक 10 मिनिटात उठून ध्यानाला बसलो आणि ध्यान खूप चांगलं होत आहे असं वाटत असतानाच हे विचार मनामध्ये येत होते. सगळं चित्र डोळ्यासमोर, विचाराच्या अंगाने, चित्र नव्हे. पण असं करता करता हळूहळू चांगलं ध्यान होतंय अशी जाणीव व्हायला लागली. श्वास मन ऊर्ध्वगामी जायला लागलं आणि अचानक मला चित्र दिसावं, म्हणजे व्हिज्युअलायझेशन निराळं आणि ऍक्च्युअलायझेशन निराळं. मला प्रथम दृश्य दिसलं ध्यानामध्ये, ते म्हणजे ती चिता आहे, माझी आत्या, त्या चितेवर आहे. लाकडं लावलेली आहेत, चितेला अग्नी दिला आणि अग्नी धडाडतो आहे. आणि मला ते पाहताना असं वाटलं की त्या चितेच्या ठिकाणी आपण आहोत, आत्या नाहीये आणि आपला देह जळतोय. हे दिसायला लागलं, दृश्य दिसायला लागलं आणि त्या दृश्यामध्ये जसं स्वप्नामध्ये रमतो आपण, तसं त्या दृश्याच्या ठिकाणी एकविध झालो. सगळे विचार संपलेले होते आणि हा विचारच दृश्य रूपाने समोर होता असं धरा आणि सगळं जळून खाक झालं ना, थांबलं, विचार थांबले, मला आठवत नाही की किती वेळ विचार उठला नाही, पण अगदी फार मोठा काळ नसेल गेला, कारण तिथं निर्विचार मिनिट दोन मिनिटं देखील फार मोठी असतात, पण माझ्या कल्पनेप्रमाणे मिनिट दोन मिनिटापेक्षाही फार मोठा काळ गेला असावा. आणि मनात एक वृत्ती उठली की असं कसं झालं, कारण आधीच्या सगळ्या घटनेचा प्रभाव होता. आणि दुसरं मन म्हणालं की आता तूच गेलास तर असं कसं झालं म्हणणारा कोण आहे, आता शब्द नको, कारण देह आहे तोपर्यंतच मन आहे. जर तू देह जळालेला पाहिलास तर मग आता मन नसलं पाहिजे. पण हे एका क्षणात एवढ्या एका विचारासरशी मला स्फुरलं की देहच गेल्यावर आता हा विचार तरी कसा असेल, आणि निर्विचारता आली, ती निर्विचारता मात्र घट्ट टिकून राहिली. त्या ध्यानातून मी उठलो, अतीव समाधानाने उठलो, कारण त्या ध्यानामध्ये मी माझ्या देहालाच जाताना पाहिलं, माझा देहच गेलेला होता आणि तरीही मी होतो, मी होतो. आणि हे नेहमीच घडतं. मला सगळं समजतं, तुम्ही सकाळी झोपेतून जागे झालात, तुम्ही सकाळी झोपेतून उठलात, तुम्ही झोपेतून उठल्यावर तुम्हाला तुम्ही ज्या खोलीत झोपलेले आहात त्या खोलीतल्या सगळ्या वस्तू दिसतात. त्या वस्तू तुम्ही नसता, त्या वस्तू जाणणारा वस्तूंपेक्षा वेगळा असतो. तसंच तुम्हाला तुमचा देह दिसतो, दिसतो की नाही, देह दिसतो, पण देहाला जाणणारा देखील देह आहे असा जाणणारा देहाच्या देहापेक्षा वेगळा असतो. तुम्ही तेव्हा देह नसता, जे जे दिसतं त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळे असता नेहमीच. स्वप्नामध्ये देखील जेव्हा स्वप्न पाहत असतो तेव्हा स्वप्नामध्ये तुम्ही रममाण झालेले असताना स्वप्न पाहणारा तिथे शिल्लक असतो, असतो की नाही? आठवा तुम्ही स्वप्न, कोणतंही स्वप्न, स्वप्न पाहत असताना एकाच वेळेला स्वप्नात तुम्ही तुमच्या मित्राशी बोलताय आणि तुम्ही तुमच्या मित्राशी बोलताय हे कोणीतरी वेगळा जाणणारा असतो. आणि तुम्ही सुषुप्तीमध्ये असता, गाढ निद्रेमध्ये असता, गाढ निद्रेच्या वेळेला तुमची ती जाणीव नसते तुमच्या ठिकाणी जी स्वप्नाच्या ठिकाणी असते. आणि स्वप्न चालू असताना देखील वेगळेपणाने तुम्हाला स्वप्न आहे हे कळतं. आणि दृश्य जे आहे जागृतावस्थेमध्ये तेही खरं तुम्हाला वेगळेपणाने समजत असतं, तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होता, तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून जाता, खरं म्हणजे ते वेगळेपणाने तुम्हाला समजत असतं. तुम्हाला सद्गुरू सांगतात तुम्ही साक्षी व्हा, तुम्ही खरं म्हणजे साक्षीच असता, तुम्ही नसता, तुम्ही गुंता म्हणून त्यांना सांगायला लागतं की तुम्ही साक्षी व्हा. तुम्ही रस्त्यानी चालताय, रस्त्यावर दृश्य पाहताय, त्या दृश्याचे तुम्ही साक्षीच असता. तुमची वृत्ती दृश्याच्या ठिकाणी जाते पण तुम्ही मात्र साक्षी असता. जाणणारा हा नेहमी वेगळाच असतो, त्याला समजतं ना. मग तो जाणणारा सुषुप्तीच्या वेळेला नसतोच. पण सुषुप्तीतून बाहेर येतो तेव्हा मला गाढ निद्रा लागली असं बोलायला तो सुरुवात करतो. त्या अर्थी सुषुप्ती देखील त्याला समजते. मला खूप बरं वाटलं, खूप शांत वाटलं असं म्हणतो. ध्यानाच्या वेळेला हे जागृती स्वप्न सुषुप्ती जसं आहे तसं ध्यानाच्या वेळेला तुम्ही विचाराचे साक्षी होता. तुम्हाला समजतं विचार उठतोय जातोय, तुम्ही मधून अधून विचारात गुंता गुंतून जाता. तुम्हाला समजतं आपण विचारात गुंतोय, तुमच्या लक्षात येतं की विचारात गुंतोय आपण साक्षी व्हायला पाहिजे. तुम्ही साक्षीच असता, तुमच्याच अधिष्ठानावर वृत्ती फिरत असतात, बर पुढे वृत्तीचा वेग कमी होतो, तुम्हाला समजतं. दोन वृत्तींच्या मध्ये निर्विचार अवस्था निर्माण होते, क्षण दोन क्षण चार क्षण दहा सेकंद वीस सेकंद इत्यादी. ते समजणारा कोण असतो? तुम्हीच असता. तुम्ही नेहमीच दृश्यापासून दूर असता, म्हणजे जागृतीतल्या दृश्यापासून दूर असता, स्वप्नातल्या दृश्यापासून दूर असता आणि अनुभव घेणारे असता. तुम्ही सुषुप्तीच्या दृश्यापासून देखील दूर असता, अनुभव घेणारे असता. तुम्ही ध्यानाच्या दृश्यापासून देखील दूर असता, अनुभव घेणारे असता. ध्यानात जेव्हा साक्षात्कार होतो, मी तर आता एक किरकोळ गोष्ट सांगितली, त्या सगळ्या किरकोळ गोष्टीमध्ये मी चितेवर आहे हे पाहणारा मी होतो ना. माझा मृत्यू झाला, देह जळून गेला असं समजलं तर समजणारा जळला नाही ना, तर तो नंतर म्हणाला की आता वृत्ती उठणं शक्य नाही, आता मन उठायचं कारण नाही कारण देह गेला. त्याला कळतं सगळं, तो जागृती स्वप्न सुषुप्ती याच्यापासून निराळा असतो. तो ध्यानावस्थेमध्ये देखील अत्यंत जागरूक असतो आणि ध्यानातले सगळे अनुभव वेगळेपणाने स्वप्नासारखेच त्याला कळतात. स्वप्नासारखे, जसं स्वप्न कळतं तसं. तो त्याच्याशी एकरूप होतो पण त्याला कळत असतं की असं असं चाललंय. अंगुष्ट मात्र हा पुरुष हा ज्योतिही इव अधूमक हा नयना पुढती दिसते ज्योती तिला पाहते कोण, असं स्वरूपानंद म्हणतात. कधी कधी आत्मा दृश्य रूपानी म्हणजे ज्योती रूपानी प्रकट होतो असं म्हणतात, पण त्यावेळी देखील ज्योती असते आणि ज्योतीला पाहणारा असतो आणि त्याला समजत असतं की आपण पाहतो आहोत. तो क्वचित त्या ज्योतीशी एकरूपही होतो, पाहणारा. ब्रह्मभाव निर्माण होतो क्षण मात्र. जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाण तुरिया सर्व साक्षिणी असं समर्थ म्हणतात. ती ब्रह्मालाही जाणते आणि मायेलाही जाणते. पण पुढे पुढे असं होतं की ही सर्व साक्षी तुरिया जी आहे ती तुरिया देखील आटून जाते. आणि तो ज्ञानाशीच एकरूप होतो, म्हणजे ब्रह्माला वेगळेपणाने सुरुवातीला जाणतो आणि ब्रह्मभावाशी एकरूप होतो. पण तो नाहीसा झाला असं होत नाही, त्याला आपण ब्रह्म असं होतो. एरवी देव एक आपण एक, तो देवस्वरूप होतो. देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. एरवी ब्रह्म एक आणि तो मी आहे असं म्हणणारा एक. आणि नंतर तो ब्रह्म भावनेमध्ये, पण तो नाहीसा होत, तो कदापिही कोणत्याही वेळेला नाहीसा होत नाही. याच्या उलट तो नेहमीच उपस्थित असणारा, कधीही नाश न पावणारा असा आपल्या आत असणारा अंतरपुरुष असतो. ती आपली अंतरज्योती असते. आपल्या इथं जी ज्योतिर्लिंगाची कल्पना आहे की त्या ठिकाणी त्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी विशेष शक्ती आहे, ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जायचं आहे, केदारनाथला जायचं आहे, अमरनाथला जायचं आहे, त्र्यंबकेश्वरला जायचं आहे, उज्जैनला जायचं आहे, हे ठीक आहे, पण खरीच खरं ज्योतिर्लिंग इथं आहे। हा बोध घेण्यासाठी तिथं जायचं आहे, तिथं आहे देखील आणि तिथं नाही देखील। खरं आपल्या ठिकाणी आहे आणि ते नेहमीच असतं। म्हणून देहांत जरी झाला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग देहांती नवल बुद्धी आहे। आपल्या देहाचा मृत्यू पहावा। मी मला आलेला अनुभव सांगितला, विवेकाने पहावा, चिंतनाने तिथपर्यंत जावं, तिथपर्यंत गेलं आणि देह पडला असं समजलं। तुम्ही असताच, ज्याला समजतं तो असतोच, आणि त्यांनी कशी बुद्धी व्हायची ते ज्ञानेश्वर महाराज सांगतायत। आपण एक अभंग ऐकूया, सद्भक्त श्रेयस जोगळेकर एक अभंग सादर करेल।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः।
रामकृष्णनामी धरुनी आवडी,
राम कृष्ण नामी धरुनी आवडी आत्मसुख होडी भोगी तसे भोगी तसे राम कृष्ण नामी धरुनी आवडी राम कृष्ण नामी धरुनी आवडी राम कृष्ण नामी धरुनी आवडी
ज्ञानेश्वर महाराज म्हणून मृत्यू उपरांत दर्शन घेत आहेत. त्यांचा मृत्यू नाही झालेला पण मृत्यूनंतर ही मी गुरुसेवा कशी करेन असा जिवंतपणी संकल्प करत आहेत. देहाला मृत्यू आला देह बाजूला झाला. देह बाजूला झाल्याखेरीज ब्रह्म अनुभव येत नाही. देह बाजूला झाल्याखेरीज मृत्यूची भीती जात नाही. मृत्यूची भीती हळूहळू जाते आणि मृत्यूची भीती गेली याचा अर्थही असा की तो सहज मृत्यूला कवटाळतो. तो फार धाडसी झालाय की मृत्यू होईल तिथं पळत जातो. कसा होईल माझा मृत्यू हे पाहिला असाही त्याचा अर्थ नाही. मृत्यूची भीती जाणं हे बोधाकरता तो करतो. एरवी तो देहाला जपूनच असतो आणि जपूनच असावं. पण बोधाच्या आड येणार नाही इतकी मृत्यूची भीती गेली पाहिजे. जसं संपूर्ण विषय हे कोणालाच टाकता येणार नाहीत. उगता बसताना विषय त्यागी असा कोणी असू शकत नाही. त्याच्या ठिकाणी विषय असणारच. देह आहे विषय असणार. देह आहे जिजी विषय असणार. देह आहे मृत्यूचं भय असणार. देह आहे प्रकृती असणार आणि ही प्रकृती संपूर्ण शुद्ध करणं कोणालाच शक्य नाही. कोळसा उगाळण्यासारखं ते आहे. म्हणून शास्त्र असं सांगतं की आत्मदर्शनाच्या आड येणार नाहीत इतपत विषय कावी. आत्मदर्शनाच्या आड येणार नाही इतपर्यंत प्रकृतीची शुद्धता असावी. आत्मदर्शनाच्या आड येणार नाही इतकी देहसंघाची निवृत्ती असावी एवढं शास्त्र सांगतं. आठव्या अध्यायामध्ये मृत्यूचं जे विश्लेषण केलेलं आहे भगवंतांनी आणि मृत्यू उपरांत तो कसा राहतो असा जो सातव्या अध्यायाच्या अखेरीला प्रश्न विचारला अर्जुनानी त्या मृत्यूचं रहस्य काय ते सांगताना भगवंतांनी ध्यान सांगितलं. आणि ध्यान करत असताना तो कसं देह टाकतो असं सांगितलं. ही जी मृत्यूची परंपरा आहे मृत्यू अनुभवाची जी परंपरा आहे ती परंपरा विवेकातून जाते. ती संकल्पातून जाते. ती ध्यानातून जाते. ती नामस्मरणातून जाते. नाम स्मरत असता असता देहाचा विसर पडणं आणि आनंदाशी तद्रूप होणं कुठून देहभाव जाणं आणि आत्मदर्शनाच्या आड येणार नाही अशा पद्धतीने विषय जाणं, प्रकृती जाणं, देहभाव जाणं, इंद्रिय भाव जाणं, मृत्यूभाव जाणं, एवढंच मानवी जीवनात अपेक्षित आहे, बरं का? याच्यापेक्षा अधिक नाही. आता या करोनाच्या बाबत मी कधी कधी सूचना देतो की असं करा, असं करू नका, असे फिरू नका. म्हणजे तुम्हाला मृत्यूच्या बाबत घाबरवण्यासाठी मी म्हणत नाहीये. तुमच्या देहाची काळजी घेण्यासाठी अशा करता बोलतोय की त्या देहामध्ये बोध होणं गरजेचं आहे, त्याच्या आधी मरणात काही अर्थ नाहीये, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. बाकी कोरोना जरी झाला नाही तरी इतर रोगांनी कोणीतरी जाणारच आहे. कोरोना नव्हता तेव्हा काही लोक जात नव्हते, थंडीत न्युमोनियानी जातात, पावसाळ्यात न्युमोनियानी जातात, वार्धक्यानी जातात, कॅन्सरनी जातात, वेगळ्या वेगळ्या रोगांनी जातात. मला तर असं वाटायला लागलेलं आहे की फिटेस्ट ऑफ द सर्व्हायव्हल हा जगताचा न्याय चाललेला आहे, बाकी काही नाही आहे याच्यात. पण मी तुम्हाला मृत्यू करता नाही सांगत आहे, मी तुमचा देह साधनेसाठी तुम्ही जपावा म्हणून सांगतोय. त्याचा अर्थ असा नका घेऊ की मृत्यू, मृत्यूची भीती, मृत्यू मृत्यूची भीती. मृत्यूला नाही घाबरायचं, तो येईल यथाकाल तेव्हा येईल. आणि आत्ता जर येणार असेल समजा तर येईल देखील, आणि त्याच्या इच्छेने त्याला घेऊन जायचं असेल तर घेऊन जाईल देखील. पण एखाद्या कड्यावर तुम्ही गेलात तर त्या कड्यावरून उडी टाकून बघू असं जसं तुम्ही म्हणत नाही, तसं मी तुम्हाला म्हणतोय की गणपती उत्सव झाला तर बाजारात दुर्वा तुळस आणायला जाऊ नका त्या गर्दीत. एवढंच मी म्हणतोय, जसं कड्यावरून उडी टाकण्यासारखं आहे ते. कोणी म्हणेल की कड्यावरून टाका उडी? तुम्हाला मृत्यूचं भय मला नाही दाखवायचं. मला तुम्हाला असं सांगायचं की देह हा मरेपर्यंत साधनेसाठी सांभाळावा आणि मरणाच्या आधी बोध प्राप्त करून घ्यावा, यासाठी देह सांभाळणं गरजेचं आहे. केंद्रातली देखील मंडळी, इथं येणारी मंडळी, माझ्या माहितीची काही मंडळी चांगले साधक गेलेले आहेत. मी त्यांची नावं तुम्हाला नाही सांगत आहे. आणि मी म्हटलं की आत्ता श्रद्धांजली व्हायची नाहीये. हा जो व्यापक काय यज्ञ चाललेला आहे तो एकदा होऊन जाऊन देत. या सगळ्यांचं स्मरण आपण मोठ्या प्रेमाने आणि आदराने करू. आपल्या देहाचा अंत हा ज्यांनी त्यांनी पाहायचाच आहे, पण करोनानी कशाला, विषाची परीक्षा जसं घ्यायचं तसं कशाला घेत आहे, एवढंच माझं सांगण्याचं अर्थ आहे. देहांत होतो तो अशा वेगळ्या वेगळ्या विवेकांनी, देहप्रलय विश्वप्रलय समर्थांनी सांगितलेलंच आहे, आणि हे जरूर करावं. ध्यानाला बसताना देखील आता देहानी मी मेलेलो आहे, आता न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रम न तीर्थो न वेदा न यज्ञाहा अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अशी भावना करतच ध्यानाला बसावं. मी कोणाचा पती नाही, माझी कोणी पत्नी नाही, मी कोणाचा वडील नाही, मी कोणाचा मुलगा नाही, कोणी माझे नाहीत, मी चिदानंद स्वरूप. म्हणून केवळ मृत्यूची भावना नाहीये तर मृत्यूच्या भावनेबरोबर ब्रह्म भावना आहे. त्या ब्रह्म भावनेकरता मात्र मृत्यू भावना आवश्यकच आहे. आणि जर आवश्यकच आहे तर त्याला काय करणार? आणि कोणत्याही ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये देह भावना जाणं मग सौम्य रीतीने प्रत्येकाला मृत्यूचा अनुभव येईल असं नाही, पण रोजच्या ध्यानानी सौम्य रीतीने मृत्यूबद्दल तो निश्चिंत निर्धास्त होतो, एका आणि आपण ब्रह्म आहोत, आपण तेच आहोत अशा बुद्धीला तो प्राप्त होतो. आणि अशा बुद्धीला प्राप्त होण्यासाठी मरणाचं स्मरण असायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज देखील, घडलं त्यांच्या बाबतीत हे खरं आहे की त्यांच्या सद्गुरूंच्या आधी त्यांनी देह ठेवला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या उर्वरित भावंडांनी देखील, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा लहान वयात सोपानदेवांनी देह ठेवला आहे, कारण ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा ते लहान होते ना. लहान म्हणजे किमान 1.5 वर्ष तर अंतर असेल, 1.5-2 वर्ष तर अंतर असेल. पुढच्या वर्षी सोपानदेवांनी देह ठेवला, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या वयाच्या थोड्या अलीकडे ठेवला असण्याची जास्त शक्यता आहे. आणि मग मुक्ताबाई, अजून पुढे 1.5 वर्ष तर अंतर असेल सोपानदेव आणि मुक्ताबाईंमध्ये, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा किती लहान असतील. आणि मग सद्गुरूंनी देह ठेवला, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजच नव्हेत तर ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव, मुक्ताबाई या सगळ्यांनी प्रत्यक्षतः देखील आपल्या सद्गुरूंच्या आधी जाण्याचा अनुभव घेतला. प्रत्येकाने घ्यायला पाहिजे असं नाही. विनोबांना कोणी विचारलं की ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली, तेव्हा ते म्हणाले की हा तसा चमत्कारच आहे. जिजीविषा आणि मुमूर्षा या दोन्ही गोष्टी ज्यांनी दूर केल्या, पण हा सर्वसामान्यांकरता प्रत्येकाकरता आदर्श म्हणून घ्यायचं काही कारण नाही. मी असं समजत नाही असं ते म्हणाले की सांप्रत ज्ञानेश्वर महाराजांसारखा आपणही देह ठेवावा. प्रत्येक व्यक्ती असं समजणं आवश्यक आहे असं नाही. पण देहांताची भावना नक्की करायला यायला हवी असं विनोबा म्हणाले. विनोबांनी तर मृत्यूची साधनाच करायला सांगितली आहे, म्हणजे रोज आपण झोपी जातो त्याच्या आधी 5-7 मिनिटं बसावं आणि आपल्या मृत्यूची भावना करावी आणि मृत्यू आला अशी तीव्र उत्कट भावना करून आता मी भगवंतांच्या कुशीमध्ये, भगवंतांच्या पादपद्मी किंवा सद्गुरूंच्या कुशीमध्ये किंवा सद्गुरूंच्या पादपद्मी विलीन होतो आहे अशी भावना करावी. ते असं म्हणतात की नाहीतरी मृत्यूला महानिद्राच म्हणतात. मग माझी प्रत्येक झोप ही महानिद्रा व्हावी, त्या दिवसाचा सगळा हिशोब चुकून मी चाललो अशी भावना धरावी. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जाग येईल तेव्हा हा माझा जन्म झाला अशी भावना करावी. अव्यक्तादिनी भूतानी अव्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनानी एव. आधी म्हणजे देह असायच्या आधी अव्यक्तातच आपण होतो, निधनानी एव अव्यक्त हाच आहे आणि व्यक्त केवळ मध्य आहे. तर हा मध्य रोजच्या रोज संपला आणि अव्यक्तातून मी परत जन्माला आलो ते असं म्हणतात. त्यामुळे जेव्हा खरोखर मृत्यूचा प्रसंग येईल तेव्हा माझ्या पोटातलं पाणीही हलणार नाही रोज केलेल्या अभ्यासामुळे. मी पूर्ण बोधानी सद्गुरूंशी, सद्गुरूंच्या बोधाशी समरस झालो अशा भावानी झोपावं. प्रत्यक्ष मृत्यूची गरज नाहीये हे होण्यासाठी, मात्र विवेक मृत्यूची रोज गरज आहे. आणि कसाही सांभाळला तरी देह जातो हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पुढे पुढे तो कधी जाईल याची दुसरे वाट पाहतात. ते म्हणतात की आता सुटले तर बरं होईल. तुम्ही म्हणजे जो तो आपल्या स्वतःला काही समजत असला तरी मृत्यू तसा अपरिहार्य आहे. समर्थ म्हणतात की साधूचा देह खितपला. कधी कधी मृत्यू साधूला देखील असा सरळ येत नाही. आजारपणा आजारपणा गाठून मग मृत्यू येतो. खितपत असं ज्याला म्हणतात, अथवा श्वानादिकी भक्षीला साधूंच्या बाबत म्हणतात. हे प्रशस्त न वटे जनाला मंद बुद्धिस्तव. म्हणून जी देह सांभाळण्याची गोष्ट आहे ती देह सांभाळण्याची गोष्ट ही बोधा करता आहे. आणि बोधानी मात्र देहाचा मृत्यू पाहावा हेही तेवढंच खरं आहे. निर्भयही असलं पाहिजे. वेळ येईल तेव्हा निर्भयच असलं पाहिजे. आणि साधने करता तत्पर असलं पाहिजे. म्हणून कसाही देह आपला उधळून टाकावा असं नसलं पाहिजे. अशा तऱ्हेने मृत्यू चिंतनानी ज्ञानेश्वर महाराज आचार्य सेवा करताहेत. जव देह हे असेल तव वोळगी ऐसी किजेल, मग देहांती नवल बुद्धी आहे. देहांती नवल बुद्धी आहे. ही जी नवल बुद्धी आहे तो बोध आहे. शेवटी बुद्धी मध्येच बोध प्रकाशित होत असतो. दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शी भी, असं उपनिषद म्हणत. इंद्रिय भाव जातो, देह भाव जातो, देह संग जातो, मन नाहीस होत. ध्यान काळची गोष्ट मी सांगतोय. चित्ताचं अचित्त होत. अंतकरण अत्यंत परिशुद्ध होऊन ते शुद्ध चैतन्याशी एकरूपता पावतं. जात जर काही नसेल तर इंटलेक्ट ज्याला म्हणतात तो जात नाही. बुद्धी जात नाही. ज्याला जाणीव असं म्हणतात तो अहंकार असतो. आणि शुद्ध जाणीव असं ज्याला म्हणतात म्हणजे तो अहंकार, देह मी, इंद्रिय मी, मी विषय सेवन करणार, माझं कुटुंब, माझा व्यवहार. जाणीवच खरी पण व्यवहारात संसारात गुंतलेली. त्याचा व्यवहार आणि संसार, मन आणि चित्त बाजूला झालं, इंद्रिय आणि इंद्रिय भाव बाजूला झाले तर तीच जाणीव म्हणजे इंटलेक्ट शुद्ध स्वरूपात उरतो. ती बुद्धीच असते. हा, ही शुद्ध जाणीव हाच परमात्मा आहे. सगळं संपलं असं ज्याला समजतं, जो उर्वरित असतो राहतो तो हा शुद्ध जाणीव स्वरूप. म्हणजे देह गेला असं समजल्यावर आता मनाला उठायला परवानगी नाही. आता इंद्रियांना विषय चिंतन करायला परवानगी नाही. पण देह गेला हे ज्याला समजलं त्याला आता आपण नाहीसं व्हायला परवानगी नाही. तो कधी नाहीसा होतच नाही. तो कायमच असतो. आणि त्याच्या अधिष्ठानावर देह होता एवढंच घडतं. मन होता एवढंच घडलेलं असतं. आता ते सगळं गेलं तरी देखील बुद्धी शिल्लक राहते. ही जी बुद्धी आहे ही बुद्धी परमात्म्याशी तद्रूप होऊन जाते. ती मुळातच एकरूप असते. ती एकरूपता पावते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द देखील बघा कसे आहेत. मग देहांती नवल बुद्धी आहे. देहांत होतो पण समजणारा जात नाही. जसं जागृतीमध्ये तुम्हाला तुमचा देह समजला पण देह तुम्ही नसता, देह समजणारा आत असतो, त्याला समजलं देह आहे. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते. इदम म्हणजे आपण एकदम दुसऱ्याकडे बोट दाखवतो, हे जे शरीर आहे ना त्याला क्षेत्र असं म्हणतात. तर आत जो जाणीव स्वरूप आहे तो या इदम शरीराला म्हणतो आहे, या शरीराला, याला क्षेत्र असं म्हणतात. स्वतःच्या बद्दल चाललंय, परमार्थ दुसऱ्याच्या बद्दल बोलत नाही. एतत यो वेत्ती, आणि हे शरीर आहे असं समजणारा जो आहे, आत असणारा, मन नव्हे, बुद्धी पण देह बुद्धी नव्हे, शुद्ध जाणीवेनी ज्याला समस्त देह आहे तो क्षेत्रज्ञ आहे, पण तो आहे तो जात नाही. दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी विहाय कामान यस सर्वान पुमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकारा स शांतीमधिगच्छती असे शब्द वापरले. म्हणजे ज्याच्या सगळ्या कामना गेल्या, म्हणजे सगळ्याच इंद्रियांच्या कामना गेल्या, असा पुरुष निस्पृह होऊन राहतो, निर्ममो. ममत्व म्हणजे देहावरच ममत्व असतं, आणि जे देह संबंधित असतात त्यांच्यावर ममत्व असतं, आणि त्या देहाची जी प्रॉपर्टी असते त्याच्यावर ममत्व असतं, म्हणजे घर दार वगैरे, शेतीवाडी, बंगला, गाड्या वगैरे. ते ममत्व गेलं, निर्ममो निरहंकारा, या ममत्वावरचा अहंकार गेला, मुळातच अहंकार गेला, तेव्हा तो शांतीचा धनी होतो. स शांती मधिगच्छती, त्याला शांती प्राप्त होते. आणि या स्थितीला एषा ब्राह्मी स्थिती पार्थ असं म्हटलेलं आहे. ही स्थिती ब्राह्मी स्थिती आहे. नैनाम प्राप्य विमुह्यती, एकदा प्राप्त झाली की ही परत जात नाही. स्थित्वा स्याम अंतकालेपी, ही अंतकालापर्यंत देखील तशीच राहते. आणि देहाचा अंत झाल्यावर ब्रह्मनिर्वाण मृच्छती, देहाचा अंत झाल्यावर देखील त्याचा अंत होत नाही, त्याचं निर्वाण हे ब्रह्माला जाऊन पोचतं. म्हणजे देहाच्या आत असताना देह भावना, त्याच्या आत ब्रह्मभावना होती, तो शांतीलाच प्राप्त झालेला होता, आणि बाहेरही ब्रह्म आहे असा त्याचा भाव होता. पण देह गेला, जसा जलाशयात बुडवलेलं मडकं, त्याच्या आत ही पाणीच होतं आणि तेच पाणी बाहेरही होतं. कालगत्या ते मडकं फुटलं तर आतलं पाणी बाहेरच्या पाण्याशी एकरूप झालं, त्याचं निर्वाण झालं. म्हणजे काय झालं तर काहीच नाही, कुठूनच कुठं नाही, ते ब्रह्माला, पाण्याला प्राप्त झालं. तसा हा बोध शांतीचा अंतकालापर्यंत राहून तो ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त होतो. तो ब्रह्मापाशी जाऊन स्थित होतो, स्थिर होतो, तो जात नाही. ही त्याची स्थितप्रज्ञता आहे. स्थितप्रज्ञाचं वर्णन करत असताना आलेला अखेरचा श्लोक आहे. म्हणून बुद्धी राहते, पण ही बुद्धी आता बोधासहित राहते, देहबुद्धी जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या एकेका ओवीमध्ये केवढं तत्वज्ञान, सगळ्या पुढच्या मागच्या श्लोकांचा आणि भगवद्गीतेचा जणू अर्थ लागतो. बुद्धी राहते, ती बुद्धी ब्रह्मभावनेनी भरलेली असते. आणि मग कल्पनेनी विवेकानी विचारानी देह प्रलय साधला देहांत झाला आता आपल्या ठिकाणी देह नाही देह गेलेला आहे आणि तो काय चिंतन करेल अशी व्यक्ती काय चिंतन देह त्याचा प्रत्यक्षात नाही गेलेला अशी व्यक्ती काय चिंतन करेल ते ज्ञानेश्वर महाराज मांडताहेत ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत ये शरीरींची माती हे जे शरीर आहे ना या शरीराची माती मेळवीन ती एक क्षिती ही मातीच आहे पण आता देह नाहीये ना त्यांनी आपल्या देहाचा अंत पाहिलेला आहे आणि तो बोध स्वरूप झालेला आहे हे ज्ञानी भक्ताचं वर्णन चाललंय आता या शरीराची माती हा देह गेलेलाच आहे तर हा पार्थिव आधीपासूनच होता आतल्या चैतन्यामुळं तो चैतन्यासह होता त्यात ते चैतन्य निघून गेलं तर देहाला पार्थिवच म्हणतात पृथ्वीच आता ती पृथ्वी सगळीकडे पसरून जाणार माझ्या देहाची पण मी माझ्या देहाची जी ही पृथ्वी आहे ती पृथ्वी त्या ठिकाणी नेऊ इच्छितो जेथ श्रीचरण उभे ठाती श्री गुरूंचे समजतंय आणि मग जे वर्णन आहे आपण अर्थात पुढच्या वेळेला बघू माझा स्वामी कवतिके स्पर्शी जती जिये उदके तेथ लया नैन निके आपी आप श्री गुरु ओवाळी जती का भुवनी जे उजळती तया दीपांची या दीप्ती ठेवी न तेज वगैरे वगैरे आपण पुढच्या वेळेला बघू हरिओम तत्सत विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम् ओम शांतिः 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 हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी हरी 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 बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि 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 स्वामी